नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विकसित भारताची उभारणी केवळ स्वावलंबी, स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सक्षम महिलांच्या बळावरच होऊ शकते. नारी शक्तीचे विकसित भारत संमेलनात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रुपे कार्डचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. महिला दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा. उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची ग्वाही. आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत न्यूझीलंड लढत. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताची उभारणी केवळ स्वावलंबी, स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सक्षम महिलांच्या बळावरच होऊ शकते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल महिला दिनाच्या अनुषंगानं नारी शक्ती से विकसित भारत या एक दिवसीय संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना देशातल्या कार्यबलात महिलांचा सहभाग वेगानं वाढला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. हा दिवस महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्याचा, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं त्या म्हणाल्या.
नारी शक्ति बंधन अधिनियम के द्वारा लोकसभा और विधानसभाओं में महिलाओं के लिए आरक्षण का प्रावधान उनके राजनीतिक सशक्तिकरण की दिशा में ऐतिहासिक कदम है. जमीनी स्तर पर महिलाओं को सशक्त बनाने के लिए स्वयं सहायता समूह से उन्हें जोड़ा जा रहा है. वे आर्थिक आत्मनिर्भरता प्राप्त करें इसके लिए लखपति दीदी कार्यक्रम चल रहा है. नमो ड्रोन दीदी योजना भी महिलाओं के आर्थिक और तकनीकी सशक्तिकरण का माध्यम बने रहे.
महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमध्ये नवसारीतल्या वंसी बोरसी इथं लखपती दिदी संमेलनाला संबोधित केलं. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं त्यांनी नमूद केलं. नारी शक्तीनं देशाच्या प्रगतीची धुरा सांभाळली असून महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
नारी का सम्मान यही समाज और देश के विकास की पहली सीढ़ी होती है. इसलिए विकसित भारत बनाने के लिए, भारत के तेज विकास के लिए आज भारत विमेन लेड डेवलपमेंट की राह पर चल पड़ा. हमारी सरकार महिलाओं के जीवन में सम्मान और सुविधा दोनों को सर्वोच्च प्राथमिकता देती है.
छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेलं रुपे कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. काल मुंबईत महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्डचं अनावरण करण्यात आलं. देशात रुपे कार्ड देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऍक्सेस त्यात उपलब्ध असून याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. तसंच पेमेंट करण्यासाठी क्यू आर कोडही देण्यात आला आहे. दरम्यान राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाचा राज्यस्तरीय दशकपूर्ती समारोह काल मुंबईत पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. 2029 साली संसदेत तसंच राज्यांच्या विधानमंडळात 33% महिला प्रतिनिधी असणार याचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचं आपण या ठिकाणी सन्मान करत आज हे दाखवून दिलेलं आहे की कुठल्याच क्षेत्रामध्ये महिला कधीच मागे राहणार नाही, महिला अग्रसरच होतील. आणि आता तर आमच्यासारख्या पुरुष आमदारांमध्ये थोडी चिंता देखील निर्माण झालेली आहे, कारण तशाच महिला आता निवडून यायला जास्त लागलेल्या आहेत आणि 2029 साली तर 33% महिला या आपल्या लोकसभेतही असणार आहेत आणि विधानसभेतही असणार आहेत. त्यामुळे 2029 पर्यंत आमचं राज्य आहे, 2029 पासून या देशात महिला राज्य तयार होणार आहे.
मुलींचं शिक्षण तसंच त्यांचं उच्च शिक्षणातलं प्रमाण वाढवण्याबाबत शासन प्रयत्नशील असून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबवण्यात राज्य आघाडीवर असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं. सर्व महिला आणि मुलींसाठी अधिकार, समान हक्क आणि सबलीकरण या संकल्पनेवर आधारित महिला दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महिलांनी नारी शक्ती मोटारसायकल रॅली काढली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीची सुरुवात केली. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचं उद्घाटनही काल करण्यात आलं. लातूर इथंही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि लातूर आयएमएच्या वुमेन्स डॉक्टर विंगच्या वतीनं एक धाव स्वतःसाठी रॅली काढण्यात आली. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाचं पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मैत्री फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनी जन्मणाऱ्या मुलींचं आणि मातांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. बाळांना बेबी किट तर मातेचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातल्या 16 पंचायत समितीअंतर्गत गावस्तरावर काल महिला सभांचं आयोजन करून पाणी, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं, तसंच स्वच्छतेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महिलांनी पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर बचत गटांच्या महिलांनी स्वच्छतेचा संदेश दिला. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं महिला सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली. महिलांसाठी जाचक असणाऱ्या प्रथा बंद करण्याचा महत्वाचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला. नमो ड्रोन दीदी या अभियानांतर्गत उमेद आणि आरसीएफच्या सहाय्यानं परभणी जिल्ह्यात मिरखेल इथल्या शिल्पा देशमुख या पहिल्या ड्रोन दीदी ठरल्या आहेत. ऐकूया त्यांची यशोगाथा.
नमस्कार, माझं नाव शिल्पा मुरलीधर देशमुख, राहणार मिरखेल, तालुका जिल्हा परभणी. माझ्या स्वयंसहायता समूहाची नाव आहे सर्वज्ञ महिला स्वयंसहायता समूह. त्यात मी एक सदस्य म्हणून कार्यरत आहे. तरी पण मला उमेद अभियान आणि आरसीएफ तर्फे केंद्र शासनाची जी नमो ड्रोन दीदी योजना आहे त्या योजनेअंतर्गत मला हा ड्रोन भेटलेला आहे. आणि ह्या ड्रोनचा मी योग्य प्रमाणे ट्रेनिंग घेऊन मी आता प्रमाणित ड्रोन पायलट म्हणून कार्यरत आहे. मी योग्य प्रकारे ड्रोन हाताळत आहे आणि या ड्रोनचा वापर मी मागच्या सीझनला 25 ते 30 एकरची फवारणी करून चांगलं इन्कम प्राप्त केलेलं आहे. आणि येणाऱ्या सीझनला सुद्धा मी आणखीन जास्त प्रमाणात फवारणी करून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीन.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. निडेक ग्लोबल अप्लायन्स कंपनी छत्रपती संभाजीनगर इथं 1,002 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संदर्भातला सामंजस्य करार काल करण्यात आला. यामुळे 700 ते 1,000 युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. उद्योगांना रस्ते, वाहतूक, पार्किंग, पाणी, वीज आदी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी म्हटलं आहे. विभागातले गुंतवणूकदार, उद्योजक शासनाच्या विविध प्रकल्पांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. उद्योजक गुंतवणूकदार यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर बैठका घेण्यात याव्यात, तसंच त्यांना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्यासह कायदा सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करण्याचे निर्देश गावडे यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. दुबईत खेळला जाणारा हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 2:30 सुरू होईल. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली, तसंच आढावा बैठक घेतली. मंदिर समितीनं केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अहवालानुसार आणि भाविकांच्या सूचना तसंच आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकास कामं हाती घ्यावीत अशी सूचना त्यांनी केली. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील तसंच पुरातत्व खात्याचे अधिकारी, मंदिर समितीचे विविध प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. धाराशिव इथले सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांना बारामतीच्या संविधान विचार मंचचा भूमिपुत्र आयडॉल 2025 पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली 38 सामाजिक क्षेत्रात असलेल्या बनसोडे यांनी डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत 10 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम केलं. मराठवाड्याच्या जलसंधारणासंबंधी विधायक चर्चा करण्यासाठी उद्या सोमवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. संशोधक, धोरणकर्ते, शेतकरी, शासकीय आणि गैरशासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताची उभारणी केवळ स्वावलंबी, स्वाभिमानी, स्वतंत्र आणि सक्षम महिलांच्या बळावरच होऊ शकते. नारी शक्ती से विकसित भारत संमेलनात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.